प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम प्रिय दोस्तलोडित इत कार्यक्रम तुन केंजन वालेट सब भी पहुडू ननी सेलकनु प्रभु यीशु ना पवित्र नी सामर्थ्य नाम ते मिकुन सब तुन नवसेवा प्यारो भाईडित सच्चो सरी कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दी बार फिर स्वागत है माकुन आशा है कि इमट सब भी प्रभु यीशु ना दया ते चंगो भलो हईट होए उन्डे माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजा नजरिया ते प्रभु यीशु में कुन आशीष सियातुल है यदि कार्यक्रम तुन केंजा नजरिया ते मिया मन ते बांगे भी विचार वाईता हुए या फिर मीबा बांगे भी प्रार्थना निवेदन हुए ते इमंड माकु न अपनो चिट्ठी ते बेचत लिखे किसी रॉकेट अमट मिल आई प्रभु ईसुन से बिनती की कम वोल मी वस परेशानी तुन भी हटे क्या नुल उंडे अमट मी बंग चिट्ठी न जवाब भी जरूर सीखो प्रिय दोस्त लुड़ित इमट माको नहीं होने चिट्ठी लिखे किसी हमेशा रॉकेट अमट मी बंग चिट्ठी न आशा की कम उंडे अमट मीवा सेवा तलाई हमेशा तैयार रहियम ते वड़ट दोस्त लुड़ित अमट अपनो नेटाई बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू क्या नमून ने प्रभु ईसुन से बिनती की कोम प्रभु जी अमट सब उन्द बार फिर सचो मन तल नी करू वाई तुरम उन्डे अमट निकुन आत्मताल धन्यवाद सिया तुलम के इमाकुन पिजड़ा समय ते चोखो भलो इरती उन्डे अबेलुगुस चंगो भलो इरतो नी इदमांदित लाई भी अमर निकुन जीवताल धन्यवाद सिया तुलम प्रभु जी इस समय ते पाई वाला दिन क्या ले मावा सहायता अनि मदद की उन्डे माकुन आशीष सिम की अमरनी व पवित्र वचन तोन ग्रहण की शिशा के माइकम प्रभु जी मामा विश्वास तो सिर्फ नी पर रोई नी से मैं सी दुनिया ते बोले हिले प्रभु जी योर सब केंजन वालड़ भावड़ू ननी से लखनू बांगे भी परेशानी होए या फिर बोल बीमार होए ते इम्मा बोलून पूरो रीति ताल चंगो की बाड़ी की इम्मा चंगो कहने वाले परमेश्वर दाऊनी आंधी उंडे बोला सब परेशानी तुन भी हटी की उंडे येड़ सब केंजन वालड़ भावड़ू ननी सेलकनु आशीष नी बरकत सी उंडे नीवा पवित्र वचन तुन पुनान लाई येड़ सब तुन अकल सी प्रभु जी नी लाई बांगे भी काम कठिन नहीं ले इमा सब कुछ किसी सके माई तो नहीं धन्यवाद प्रभु नी इमा मावा बिनती तुन केंस्ती इंगे अमट बड़ंग तलह का गम माव तलह का नमून ने इमा पुंदा तुनी की माकुन बड़ंग बड़ंग चीज कना जरूरत है धन्यवाद तसंग ने इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलह की तुना आमीन यू ने आई प्यारो भगड़ीट अन सेलक ने नैण अमट अपनो कार्यक्रम ते पुरानो नियमता व्यवस्था विवरण नामता किताब तल 15 अनि 16 पाठ ना दिखाकनल अध्ययन किसी रहे मायकम ते वलट भड़ीट अनि सेलक ने इमट अपनो काम धंधा तुन घड़ी में छोड़े किसी प्रभु यीशु ना सच्चो वचन तुन कीनट ओंडे प्रभु यीशु ना आशीष तुन ये नट प्रिय किंजन वाले दोस्तालोड़ी वचन नु पड़ा ध्यान ताल कीजट उन्डे इवन परो विचार की प्रभु मिवा जीवते आनंद खुशी उन्डे मनते पूरो शांति सियानो उन्डे मिवा सब काम धंधते भी खूब आशीष हनी बरकत सियानो माहौल प्रभु महान युल बोल मा कुन सब कुछ सियातो ले अमट बोन बड़ांग सिसी सके माइतुलम अमट बोन सिरप धन्यवाद तभेट सिसी सके माइतुलम इद्दे मावल प्रभु सच्चो भक्तियान प्रिय दोस्ता लोडी इत कार्यक्रम ता भारते इमट अपनो संग वालेडुन भी जरूर वैकेट प्रिय केंजन वालेड दोस्ता लोडी व्यवस्था विवरण 15 पाठ ता उन्दी वचन ते इहुन लिखे माताई येडुं येडुं वर्षं बीते मायन पर रो इमट छुटकारा सीता के मना किट दूसरो विचार तल इत मुक्ति ता साल आईता है यानी कि बोले कर्जा सियान वाले अपनो पड़ोसिन बांगे उधार सीतल होए ते बोल अध्ययन छोड़े किसी सेविल ओंडे अपनो पड़ोसी या भाईन से अपनो अत कर्जा तुन बर बस मिनी ये तमाकाई बाड़ी की प्रभु ना पड़ोडे ये छुटकारा ता प्रचार आता है परमेश्वर दाऊ बोलन मुन्ने दले हुकुम सिसिमत्तोल की हरेक येड़ू साल न बात ते ने दून खाली छोड़े कीकिट याने की धरती तुन भी आराम सीकिट इंगा अमट इगा कर्जा तल छुटकारा ता वर्षा ता बारे ते पड़े मासी रहमात्रण इसराइल येड़ू वर्षा नल ज्यादा बेनई चीज या मान मान गुलाम बने किसी कोन हल ಇರಿಸಿಸಕೆ ಮಾಂದು ಎಡು ವರ್ಷನ ವಾಯನ ಬಾತ್ತೆ ಸಾರು ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಭೈರ್ ಕರ್ಜಾ ತಾಲ್ ಛೋಟೆ ಮಾಸಿ ಫಿರ್ ಅಪ್ನು ಕಾಮ್ ಧಂದಾ ತುನ್ ಸುರು ಕ್ಯಾನ ಅಚ್ಛಾ ಮೌಕಾ ಯೇಜಿಸಕೆ ಮಾಂದು ಯದಿ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಇದ್ ಹುಕುಮ್ ತಾ ಪಾಲನ್ ಕ್ಯಾ ನುಡ್ತಿ ಇದ್ದೇನ ಬಳಾಂಗ್ ನತೀಜಾ ಆಯಾಲ ಪ್ರಭು ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಂದ ತೊಲೈ ಕಿ ಮೀವ ನಡ್ಡುಮ್ ತೆ ಬೋಲೆ ಗರಿಭಲ್ ಮನ್ನಲ್ ಬಾಳಿ ಕಿ ಹುಕುಮ್ ತಾ ಪಾಲನ್ ಕ್ಯಾನ ಕಾರಣ ತಾಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಿಕುನ್ ಆಸಿಸ್ಯಾನುಲ್ ಒಂಡೆ ನಾಲುಂಗ್ ವಚನ್ ತಾಲ್ ಸಾರುಂಗ್ ವಚನ್ ಲುಗುಸ್ ಅಮ್ಮಟ್ ಇವು ಆಶಿಷ್ ನ ಬಾರೆತೆ ಪಳೆ ಮಾಯ್ತುಳಂ ದೂಸರು ಕಾರಣ ಆರಾಮ್ ತಾ ವಳಸಾ ತುನ್ ಮಾನಿಕ್ಯಾನ ಕಾರಣ ತಾಲ್ ಬೋಲೆ ಗರೀಬ್ ಹಲ್ಮನ್ನಲ್ ಬಾಳಿ ಕಿ ಇದ್ ಸಾಲ್ ಕರ್ಜಾ ಮಾಫ್ ಕ್ಯಾನ ವರ್ಷಾ ಆಯಲ್ ಇವನ್ ಕೀನಾ ಕೆ ಓಡ್ ಕರುಮ್ ಧನ್ ದೌಲತ್ ಅಚ್ಛಾ ತಾಲ್ ಮನಾಲ್ ನೆಂಡ್ ಅಮ್ಮಟ್ ಹರೇಕ್ ಜಗತೆ ಧನಿ ಅನಿ ಗರೀಬಿತಾ ಪರೇಶಾನಿತಾ ಮುಕಾಬ್ಲಾ ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತುರಾಮ್ ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತ ನೋಡಿ ಇದ್ದನ ಕಾರಣ ಪರಮೇಶ್ವರ್ ಹಲ್ ಆಯೋಲ್ ಬಲ್ಕಿ ಮನ್ವಲ್ ಅಂದು ಮಾನವನ ಜೀವತ ಕಟ್ಟರ್ಪಂತ ಕಾರಣ ಪರೇಶಾನಿ ಆಂದ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋ ಸಾಫ್ ವ್ಯಹಚಿ ಸಿತುಲ್ಕ್ ಯದಿ ಇಮಟ್ ನಾವ ಢಂಗ್ ತುನ್ ಮಾನಕಿ ಕಿಟ್ ತೆಮಿ ವದೇಸ್ತೆ ಬೋಲೆ ಬಿ ಗರೀಬ್ ಹಲ್ ಆನಲ್ ಯದಿ ಮಾವ ದೇಸ್ತೆ ಬಿ ಎ ಢಂಗ್ ತುನ್ ಮಾನಕಿ ಅನುಡ್ತೆ ಗರೀಬಿತ ಮುಸಿಬತ್ತ ಸಮಾಧಾನ ಆಸಿಸಕೆ ಮಾಯ್ತಾಯಿ ಬೈಡಿ ಮಾವ ಮುಸಿಬತ್ತ ಹಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಕರುಮೈ ಮಾನವನ್ ಕರುಮೈಲೆ ಇಚ್ಚು ಜರುರೈಕಿ ಇಮ್ಮ ಅಪನು ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ ನ ಮಾಂದಿತುನ್ ಚಿತ್ತ ಲಗೆ ಕಿಸಿ ಕೆಂಜ್ಕಿ ಒಂಡೆ ಇವ್ ಸಾರೋ ಹುಕುಮ್ ನು ಮಾನೆಕ್ಯಾನ್ ಇಪಿ ಜೋ ಅನ್ನ ನೆಣ್ ನಿಕುನ್ ಕೆಂಚುತಾತೋನ ಹುಸಿಯಾರಿ ಕಿಕಿ ಆಪೆ ನೀವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ ಅಪನು ವಚನ್ತ ಅನುಸಾರ್ ನಿಕುನ್ ಆಶಿಸ್ ಸಿಯಾನುಲ್ ಒಂಡೆ ಇಮ್ಮ ಲೈಸೊಂಗ್ ಜಾತಿನು ಉದಾರಿಸಿ ಕಿ ಪರ್ ನಿಕುನ್ ಉದಾರಿಯ ತನ ಹಲ್ ಅರ್ನಲ್ ಒಂಡೆ ಇಮ್ಮ ಲೈಸೊಂಗ್ ಜಾತಿ ಪರ್ರೋ ರಾಜಕೀ ಕಿ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ ವಾಲ ದೋಸ್ತಾಲೋಡಿ ಸಯುಂಗನಿ ಸಾರು ವಚಂತೆ ಪ್ರಭು ಪರಮೇಶ್ವರ್ ಓಳುನ್ ಪೂರೋ ತಸಲ್ಲಿ ಸ್ಯಾತುಲೈ ಕಿ ಯದಿ ಇಮ್ಮ ಹುಕುಮ್ ತ ಪಾಲನ್ ಗಿ ಕಿ ತೆ ಇಮ್ಮ ಲೈಸೊಂಗ್ ಜಾತಿ ಪರ್ರೋ ರಾಜಕೀ ಕಿ ಪರಮಟ್ ಹುಳಿ ತುಲಂ ಕಿ ಇದ್ಮಾಂದಿ ಅಬೆ ಲುಗುಸ್ ಪುರೋ ಹಲಾಸಿಸಕೆ ಮಾಯೋ ಇದ್ದೇನ ಬಳಂಗ್ ಕಾರಣ ಬಳಂಗ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಜೂಡ್ವಂಗ್ ತುಲ್ ಹಲ್ಲೆ ಪರ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಹುಕುಮ್ ತ ಪಾಲನ್ ಕ್ಯಾನ ಇ ಪಿ ಪಿಜಾ ರಹಮತ್ ತುಳ್ ಬಳಂಗ್ ಇಮಟ್ ಇದ್ ಫೇಲ್ ಆಯನ ಕಾರಣ ತುನ್ ಪುನಃ ತುಳಿಟ್ ಹಿಂಗಿ ಇದ್ದಿನ ಕಾರಣ ಒಳ ಅವಿಶ್ವಾಸ್ ಮತ್ತ ಉಂದಿ ಒಂಡೆ ಬಿ ಕಾರಣ ಮತ್ತ ಹಿಂಗಿ ಓಡುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸೆ ಪ್ರೇಮ್ ಹಲ್ಮತ್ತ ಇದ್ಮಾಂದಿ ಓಡ್ ಸಂಗ್ನೆ ಹಲ್ಲೆ ಬಲ್ಕಿ ಮೀವಾ ಅನಿ ನಾವ ಸಂಗ್ನೆ ಬಿ ಹುಕುಮ್ ತ ಪಾಲನ್ ಕ್ಯಾನ್ ಇಪಿ ಜಾದತರ್ ಪಿಜ್ಜಾ ಹಿ ಮದಾ ತುಳ ಇದ್ದೇನ್ ಸೆ ಮಾವ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಂಗ್ನೆ ಅವಿಶ್ವಾಸ್ ಅನಿ ನಫರತ್ ಪ್ರಕಟ ಆಯ್ತಾಯಿ ದೋಸ್ತಾರೋಡಿ ಮಿಗುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ದಯಾ ಒಂಡೆ ಅನುಗ್ರಹ ತ ಬಿಲ್ಕುಲ್ ಜರು ಥೈ ತೆವಳಟ್ ಭೈಡಿಟ್ ಇಮ್ಮ ನಾ ಸಂಗ್ನೆ ಇದ್ದಿಘಡಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೆಂ ಮೌ ಜಿಂದಗಿ ತಂಗ್ ದಿಯಾಂಗ್ ಕೆಹ ಮಾತಂಗ್ ಹೈ ಹೋ ಸಕ್ತ ಹೈ ಕಿ ಇದ್ರಾತ್ ನಾವ ಜೀವಂತ ಆಖರಿ ರಾತ್ ಹೋಯ್ ಇಂಗ ಬಾರ ವಚನ್ ತಲ್ ಮುನ್ನೆ ಅಮ್ಮಟ್ ಸೇವಕ್ತ ಛೋಳೆ ಕ್ಯಾನ ಇದ್ ವಿಷಯ ತೆ ಅಧ್ಯಯನ್ ಕಿ ಕಂ ಬಾರ ವಚನ್ ತಲ್ ಚೌದ ವಚನ್ ತೆ ಇಗ್ಗ ಇಹುನ್ ಲಿಖಿ ಮಾತ ಹೈ ಏಳು ವರ್ಷ ನ ಬಾತ್ ತೆ ಸೇವಕ್ ತೊನ್ ಬಿ ಸ್ವತಂತ್ರ ಆಯನ ಮತ್ತ ಮಾನ್ ಛುಟ್ಕಾರ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ್ ವಾಲ ದೋಸ್ತಾಲೋಡಿ ಇದ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮಹಾನ್ ಛುಟ್ಕಾರ ತ ಯೋಜನಾ ತ ಖಾಕ್ ಇಶಾರಾ ಕಿಸಿ ರಹೆ ಮಾತಾಯಿ ಫಿರ್ ಅನ್ನ ಮೀಲೈ ಇಹುನ್ ಬಿ ಪಳೆ ಮಾತನ್ ಕಿ ಬಪ್ಪೋಳ್ ಸೇವಕ್ ತುನ್ ಸ್ವತಂತ್ರ ಕಿ ಕಿಡ್ತೆ ಓನ್ ಖಾಲಿ ಕೈ ಮನಿ ರೋಕಿಟ್ ಓನ್ ಬಾಂಗೆ ನಾ ಬಾಂಗೆ ಜರೂರ್ ಸಿಸಿಕೊನ್ ರೋಚಿ ಸಿಕಿಟ್ ಭೈಡಿಟ್ ಬಚ್ಚು ಪ್ಯಾರೋ ನಿಯಮಾಂದು ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಓನ್ ತೋ ದಾಸ್ ಅನಿ ಸ್ವತಂತ್ರ ರಂಟೆ ನ ಚಿಂತಾ ಹೈ ರಂಟೆನ್ ಸೆ ಪ್ರೇಮೈ ನನ್ ಮಾನವನ ಸಬ್ಸೆ ಪಳ ಗುಲಾಮಿ ಪಾಪ್ತ ಗುಲಾಮಿಯಾನ್ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವುನ್ ಓನ ಚಿಂತಾಯಿ पुअन पापी ना जीवा तल खूब प्रेम है। 15 वचन तल 17 वचन ते अमट बोने रोते उन्दे जगा मनन वाले सेवकता बारे ते पढ़े मित्रों, याने कि ई तोल मानवाल बोल स्वतंत्र आय ना हल चाहे मायोर, पर बोल सेवा की मदाना चाहे माय तलई। परमेश्वर दाऊ वोन लाई भी हुकुम सीतुल। निर्गमन 21 पाठ ते अमट इध हुकुम ता भारे ते पढ़े मासी रहे मातुरम। इत किताब बाइबल पवित्र शास्त्र ता दूसरो किताबान। इत किताब ते भी अमट हुड़ी तुड़म की उन्ती ही जगह मदन वाले बोने रोते या सेवकता भी कौ दून छेदे किसुवट। बाड़ी की इत वोना उन्ती ही जगह ते मदन वाले सेवकता बहड़ोता चेन आयल। इदे ना बड़ांग मतलब इग्गा बोल सेवक ना तो मोमे मायनुल और ना ही वो ना खरीदारी आयल। भाईडी इत ईशु मसीना सुंदर चित्रान बोलता ना सब छोड़े किसी खाली आसिदास्ता स्वरूप ये ची ये तुल अनि आदमी लेका पैदा तुल बोल आदमी ना रूप ते आसी दीन आतुल अनि सायन लगुस्त हुकुमता ताबेदार आतुल इंगे सूलित परो भी सायना मंजूर की तुल। इदिन हिनल परमेश्वर वोन खो फड़ुल किसी सीतोल अने सब भई पड़ोक नल ऊंचो पड़ोल सीतोल। इदिन हिनल बपोल मसी दुनिया ते वातोल इतोल तरुत्ता चलावा इमा चाहे हेले माईवी, पर ना हिनल मैंदोल तैयार की तो नी यीशु मसीह मानवाना मैंदुल धारण की तुल। इदेन ताल बोल मैंदुल ते क्रूस परो तरुचिसी तुल उंड नावा अनि मीवा पाप ना माफी उंडे छुटकारा तलाई परांसिसी सके मातुल। पवित्र बाइबल बते कहता है कि परमेश्वर मसीह यीशु ना मैंदुल ते मौत ता जरिया ते मा से मेल किसी ये तुल, पर इंगा वो नुल मर्री ना मैंदुडे वो ना सायना जरिया ते परमेश्वर मेल मिलाप की तोल की मिकुन तनवा सामो पवित्र दोष में चुकानी बेदाग हाजिर केवल। प्यारो भाईडी टेनी सेलकने मीवा जरूरत सिर्फ यीशु मसीह पूरो किसी सके माइतो ले मीवा जरूरत मुक्ति आन और मुक्ति सिर्फ यीशु मसीह ना जरिया ते ही पुट सके माइताई। बाड़ी की बोल मीवा जगत परो परमेश्वर दाऊ ना जरियाते ठहरे की तल वाले कीमत तुन खुद सीतो लई बिना न तुर पहतल बगैर मुक्ति है ले। यीशु मसीह अपनो कीमती नतुर जो संसार तंग सारो जीव जंतु ना नतुर तल भी ज्यादा कीमती आई मीवा ने नावा छुटकर अतलाई छोड़े की सुताना रोकते सिसी सीतो लई इदन लाई इमट सिर्फ यीशु मसीह ना जरिए ते ही पाप तल छोड़े मासी सके माई तोड़ी। प्रभु जी सब कुछ खुद किसी सीतुल मेकुन सिर्फ विश्वास क्या ना ही आप भी मही न तुन ख्याल किसी कुन अपने परमेश्वर दाउन लाई फसल ता त्योहार माने की किट। बाड़ी की आप भी मही न ते यूल परमेश्वर दाऊ रात ते निकुन मिसर देश तल टंसी अरी बातुल इदन लाई बेना जगह परमेश्वर अपनो मंदाना जगह छाटे किसी ये तनुल अद्दे अपनो परमेश्वर दाउन लाई भेंडाल येटिंग नटालिक ढोकना त्योहार ते बलि तरुख किट अद्दन संग बद्दे भी खमीरी चीज में नी तिना किट येड़ून दिया तक अखमीरी साड़ी तो दुखता साड़ियां तिता के मंदा किट। प्रिय केंजन वाले दोस्ता रुड़ी बाड़ी की इमा मिसर देश तल उलाती किसी कुन पश्चिमत्तो नी एद रीति तल नी कुन मिसर देश तल पसीताना दिन जीवन मेंड ख्यालते मंदाल येड़ूं दिया लुगुस नी वसारो देश ते नी करूं बेगई भी खमीर दिसना हल चाहिए उंडे बेना जानवर तुन इमा पहलो दिया ता सकाले बलिकी की अद्देना खांट नल सकाल तक बांगे भी पिसवा में निकाई फसा तुन अपनो बेनई फाटक तरोपा बोन निवल परमेश्वर दाव ने कुन सियानुल बले मैंने की बेना जगा निवल परमेश्वर दाव अपनो नाम ता जगा ते बने क्या लाई छाटे किसी ये तानुल अद्य वर्षा ता अद्य समय ते बेगा इम्मा मिसर देश दल पस्सी मत्तो नहीं याने कि दिन अरान पर रो दिनारक ता समय ते फसा ते जानवर ता बली की किट आपी अद्य ना खांड अद्य जगा ते बहुन निवल परमेश्वर दाव छाटे किसी ये तानुल बरसी कुन दिना किट फिर सकाले तेजी कुन अपनो अपनो डेरा ते मलसी दाकेट सारू दिया लुगुस अकमी रिसाड़ी तिता के मंदा किट उन्डे सातवो दिया निवल परमेश्वर दाव लाई पड़ा सभा आई अद्दिया बद रंगना भी काम काज मिनी इकेट फिर बपोड़ इम्मा ने दे सटा लगे किया नोड असमय तल शुरू किसी येड़ू महीना कह किट आप ही अपनो परमेश्वर दाऊ ना आशिष्ता अनुसार बोल लाई अपनो इच्छा तल बलि से सिकुन त्योहार मानेगी किट उन्डे आद जगा त जो निवल परमेश्वर दाऊ अपनो नाम ता मदाना जगा तुन छाटे किसी यतन आप ही अपनो अपनो मर्क म्याक सेवक उन्डे नौकरानी न संग ने इमा अननीवा फाटक ना रूपा जितो लेविड़ होई उन्डे बोल बोल परदेसीड़ होंडे अनाथ उन्डे रांडे जनिक नीवा नड्डुम होई ते अव सप्ता सब अपनो परमेश्वर दाऊ न सामनो आनंद केविड़ उन्डे ख्याल ते इराकिड कि इमा भी मिसर देश ते सेवक मत्तो नी प्यारो भाईडी तेनी सेलागने इदल लाई इविधि ना पालन क्यान इपी होशियारी की किट इमबा पोल अपनो कलाते अनि रस्ता कुंडल सब कुछ जमा किसी येत की अदनवाद ते झोपड़ी ने नाम ते त्योहार येड़ूं दिया लगुस माने की तके मना किट उन्डे अपनो इन त्योहार ते अपनो अपनो मर्क मियाक नौकर नौकरानी न संग ने इम्मा उन्डे बोलले वीर अनि परदेसीर उन्डे अनाथ उन्डे रांडे माइक फाटक तरू पहुए वुड़ सब ता सब आनंद कीवर बिना जगह परमेश्वर छाटे किसी येतानो आप इम्मा अपनो परमेश्वर दाउन लाई येलों दिया लोगोस त्योहार माने की ता के मलाके बाड़े के निवल परमेश्वर दाऊ निवसारो बढ़ती थे ओंडे दीवन सब काम कने निकुन आशीष सियानुल इम्मा आनंद हिकी की वर्षा ते मून मेलंग याने की अखमी रिसाड़ी ता त्योहार ओंडे झोपड़ी ना त्योहार इमुंटे त्योहार ते मी वर सब मानवलो अपनो परमेश्वर दाउन सामो अजगा ते बदन बोल आची यतानुल आ गई हन्नेर ओंडे होड़ाट खाली कई बोले भी प्रभुन करो मिनी हनुमा काई सब मानवलोड अपनो अपनो धन दौलत ओंडे अद आशीष ता अनुसार बाहु निवल परमेश्वर दाऊ निकुन सीतोलोय सीता के मन्यड इमा अपनो उंदी उंदी पाड़ीतल अपनो सब फाटक तरूपा बो निवल परमेश्वर दाऊ निकुन सियातोलय न्याय क्यान वाले ओंडे मुख्यल बने किसी येत किट बोलो गड़ा न्याय धर्म ताकी ताके मदानो इमट न्याय तुन मिनी बिगड़े की किट इमा ना तो बोने खाक मिनी वनका की डना ही घुसिए तमा बाड़े की घुस अकल वाले ना कनकनु अंदल किसी सियाता है ओंडे धर्मीड़ा मांदीनु पलडे किसी सियाता है जो ठीक है अदने पीछा बैसी मना किट प्यारो केंजन वालड़ भाईडी टनी सेलकनिट इंगा मावा नेटाइद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम इगई खत्म आई ताई मुन्नेड़ा कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कुन वचन ता जरिये ते आशीषनी बरकत से बिल
जीवन की इस दौड़ में हमने क्या खोया क्या पाया है जीवन की इस दौड़ में हमने क्या खोया क्या पाया है आदर्श हमारा यीशु मसीह है, उसको छोड़ेंगे चलते
के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इम्मट मासे इद पताते संपर्किम। मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9077803993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com। पता उंदी वार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9077803993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com।